नमस्कार, मी राजेंद्र खेर. स्टोरीटेलच्या माध्यमातून मी प्रतिदिनी भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे. या निरूपणाचा रोज एक भाग प्रसारित होत आहे. आज आपण दुसऱ्या अध्यायातील 70 आणि 71 या दोन श्लोकांचा विचार करणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. आपूर्यमाण अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्ति माप्नोति न कामकामी. विहाय कामान्यः सर्वान् पुमाश्चरति निःस्पृह निर्ममो निरहंकारः स शान्तिम् अधिगच्छति. या दोन श्लोकांचा अर्थ असा आहे, चोहोकडून भरत असतानाही.
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू.